चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कृषी आणि ग्रामीण परिवर्तनासाठी राज्यात स्मार्ट प्रकल्प राबवणार। राज्यातील कृषीपूरक उत्पादनांसाठी तसंच विविध पिकांच्या काढणी पश्चात हाताळणी व्यवस्थापन प्रक्रिया उद्योग आणि बाजार जोडणी व्यवस्था राज्यात निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 6 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यात कृषी मालाच्या विपणन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यास वाव असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त अन्य पर्यायी बाजार सुविधांचा विकास करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प ई नाम योजना तसंच पणन अधिनियमातील विविध सुधारणांद्वारे करण्यात आले आहेत। राज्यातील सुमारे 581 शीतगृहांची एकूण क्षमता सुमारे 9 लाख टन असून पूर्व शीतकरण आणि शीतगृह सुविधायुक्त 200 पॅक हाऊसेस आहेत। त्याचप्रमाणे अन्नधान्यांच्या साठवणुकीसाठी राज्यात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील गोदामं आहेत, परंतु या पायाभूत सुविधांची एकूण क्षमता आणि विभागवार उपलब्धता यात असमतोल आहे। त्याकरिता शेतकऱ्यांना उत्पादन क्षेत्राजवळ साठवणूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे। तसंच राज्यात 3040 नोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योग असून एकूण औपचारिक कामगार संख्येपैकी 15% कामगार अन्न प्रक्रिया उद्योगात आहेत। राज्यात 3 मेगा फूड पार्क, 6 अन्न प्रक्रिया समूह, 6 फूड पार्क औद्योगिक क्षेत्र आणि 1 विशेष आर्थिक क्षेत्र अस्तित्वात आहे। याशिवाय 2000 अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या, 3.56 लाख महिला बचत गट आणि त्यांचे संघ तयार करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शेतमालाची मूल्यवृद्धी करण्यात येते। या सर्व प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून राज्य शासनानं केलेल्या प्रयत्नांच्या परिणामी राज्यात जे सामाजिक भांडवल आणि पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत त्यांच्या आधारे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन शेतीतून अधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्यानं जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली। या प्रकल्पाद्वारे राज्यातील कृषीपूरक उत्पादनांसाठी तसंच विविध पिकांसाठी काढणी पश्चात हाताळणी व्यवस्थापन शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणी आणि बाजार जोडणी व्यवस्था निर्माण करून राज्यात कार्यक्षम आणि सर्वसमावेशी एकात्मिक मूल्य साखळी उभारणीचं काम हाती घेण्यात आलं आहे। प्रकल्पासाठी राज्यातील 50 महत्त्वांच्या पिकांची यादी तयार करण्यात आली असून या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, गट, महिला बचत गट, स्वयंसहायता गट, फेडरेशन्स, सहकारी संस्था, सोसायट्या इत्यादी माध्यमातून संघटित झालेल्या शेतकऱ्यांच्या संस्थांना मूल्य साखळी प्रकल्प उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असून या प्रकल्पाअंतर्गत 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 70% निधी जागतिक बँकेकडून अल्प व्याजदरात कर्ज स्वरूपात तर 26.67% निधी राज्य शासनाच्या स्वनिधीतून तर 3.33% निधी खाजगी क्षेत्राच्या सहभागातून ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमात उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प संस्था स्थापन करण्यात येणार असून प्रकल्पांतर्गत कृषी विभाग मुख्य समन्वयक विभाग असून पशुसंवर्धन, सहकार, पणन, महिला आणि बालविकास विभाग, ग्रामविकास विभाग आणि नगर विकास विभाग सहभागी विभाग आहेत।